ठक 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 घर में तो छक्का सजक ठक 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 घर में तो छक्का सजक सजग ठक 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 घर मज झक्का सजग दगड़ फोड़ले चौकुनी घड़ले बरती नक्षी फुले नी पक्षी ठक 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 घर मत झक्का सजक
बघता बघता घर तयार झालं. केवढं मोठं घर आणि किती सुंदर. पण दुष्ट लांडगा वास घेत घेत तिथं पण पोचला. आता तो भुकेने फारच व्याकुळ झाला होता. त्यानं ठरवलं की काहीही करून ही शिकार मिळवायचीच. चिंटू मजेत जेवण बनवत होता. लांडग्याने खिडकीतून त्याला बघितलं आणि तो दारावर धक्के देऊ लागला.
कोण आहे?
मी लांडगा.
कोण लांडगा? मी लांडगा बिंडगा ओळखत नाही.
अरे हो कॅलिया, दरवाजा खोल नाही तर तुझे कच्चा चवा जाऊंगा, समजलं?
अरे जा जा, तुला हवं ते कर.
हो मी मला हवं तेच करणार आहे आणि मला तूच हवाय. दोनों तो बच गए पर तू नहीं बचेगा.
काय अजून दारुळत नाहीयेस?
आता मात्र तुला शेवटचं सांगतोय नाहीतर.